श्री गणेशाय नमः। तृतीय सर्ग, भगवंताचा जन्म आणि बाललीला। श्री महादेव म्हणाले, एकदा सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध सत्यपरायण श्रीमान अयोध्येचे अधिपती वीरवर असे महाराज दशरथ होते। पुत्र नसल्यामुळे ते अत्यंत दुःखी होते। एकदा त्यांनी गुरुवर वसिष्ठ यांना, आपल्या कुलाच्या आचार्यांना प्रणाम करून ते असे सांगितले, अहो स्वामी, सर्व चांगल्या लक्षणाने युक्त असे पुत्र मला कसे होतील? कारण पुत्र नसल्यामुळे हे संपूर्ण राज्य मला दुःखदायक वाटत आहे। वसिष्ठ राजाने म्हणाले, अत्यंत सामर्थ्य संपन्न आणि जणू साक्षात दुसरे लोकपालच असे चार पुत्र तुम्हाला होतील। शांतेचे पती तपोधन ऋषशृंग यांना बोलावून आमच्यासह तुम्ही लवकरच पुत्रकामिष्ठी यज्ञ करा। ठीक आहे, असे म्हणून पवित्र दशरथ राजाने मंत्र्यासह मुनीवर ऋषशृंगाला बोलावून आणून पुण्यशील अशा मुनिजनांच्या सहाय्याने यज्ञ सुरू केला। अग्निमध्ये श्रद्धापूर्वक आहुती दिल्या जात असता तप्त सुवर्णाप्रमाणे दीप्तिमान असा हव्यवाहन भगवान अग्नी एका सुवर्णपात्रात पायस घेऊन प्रगट झाला आणि म्हणाला, हे राजा, देवाने निर्माण केलेला पुत्रप्राप्ती करून देणारा हा दिव्य पायस म्हणजे खीर तू घे, याच्यामुळे तुला साक्षात परमात्मा पुत्र म्हणून लाभेल यात संशय नाही, असे बोलून आणि ती खीर राजाला देऊन अग्निदेव अंतर्धान पावला। त्यानंतर ज्याचे मनोरथ सफल झाले आहेत अशा त्या राजाने मुनिश्रेष्ठ वसिष्ठ व ऋषशृंग यांच्या चरणांना वंदन केले आणि मग वसिष्ठ आणि ऋषशृंग या दोघांच्या आज्ञेनुसार राजा दशरथाने तो पायस महाराणी कौसल्या आणि कैकेयी या दोघींना अर्धाअर्धा वाटून दिला। तदनंतर पुत्र प्राप्त करून देणारा तो चरू घेण्यासाठी सुमित्रासुद्धा तेथे येऊन पोहोचली। तेव्हा कौसल्याने मोठ्या आनंदाने आपल्या भागातील अर्धा भाग तिला दिला, तसेच कैकेयीने सुद्धा आपल्या पायसाचा अर्धा भाग प्रेमाने सुमित्रेला दिला। अशा प्रकारे तो पायस खाऊन तिन्ही राण्या गर्भवती झाल्या। राजभवनात त्या तिन्ही राण्या स्वतःच्या कांतीने देवताप्रमाणे शोभू लागल्या। त्यानंतर 10वा महिना लागल्यावर कौसल्याने एका अद्भुत बालकाला जन्म दिला। चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीच्या दिवशी शुभ अशा कर्कलग्नात पुनर्वसू नक्षत्राचे समयी जेव्हा पाचही ग्रह उच्चस्थानी होते आणि सूर्य हा मेष राशीत आला होता, मध्यान्हकाळी सनातन परमात्मा असलेले जगन्नाथ आविर्भूत झाले। त्यावेळी दिव्य पुष्पांच्या वर्षावाने आकाश भरून गेले। त्यांचा नीलकमळाच्या पाकळीप्रमाणे श्यामवर्ण होता। त्यांनी पितांबर परिधान केले होते। ते चतुर्भुज होते। त्यांच्या नेत्राच्या आतील भाग अरुण कमळाप्रमाणे लालसर होता। चमकणाऱ्या कुंडलाने ते सुंदर दिसत होते। त्यांचा प्रकाश हजारो सूर्याप्रमाणे होता। त्यांच्या मस्तकावर प्रकाशमान मुकुट होता। त्यांचे केस कुरळे होते। त्यांच्या हातात शंख चक्र गदा पद्म आणि गळ्यात वैजयंती माला शोभत होती। हृदयातील अनुग्रहरूपी चंद्राची सूचना देणारे स्मितरूपी चांदणे त्यांच्या मुखकमलावर चमकत होते। करुणारसाने भरलेले त्यांचे डोळे कमळाप्रमाणे विशाल होते। श्रीवत्स हार केयूर आणि नुपूर इत्यादी अलंकाराने ते विभूषित होते। त्या परमात्म्यांना पाहून कौसल्या विस्मयचकित झाली। आनंदाश्रूने भरलेल्या डोळ्यांनी हात जोडून नमस्कार करीत ती म्हणाली, कौसल्या म्हणाली, हे देवदेवा, तुम्हाला नमस्कार असो। शंखचक्र गदा धारण करणाऱ्या हे प्रभू, तुम्ही अच्युत आणि अनंत असे परमात्मा आहात। तुम्ही सर्वत्र परिपूर्ण पुरुषोत्तम आहात। वाणी तसेच मन इत्यादींचे तुम्ही विषय नाही। तुम्ही इंद्रियातीत केवळ सत्तारूप आणि केवळ ज्ञान हेच स्वरूप असणारे आहात असे वेदवेत्ते लोक तुमच्याबद्दल म्हणतात। तुम्हीच आपल्या मायेने सत्व रजतम या तीन गुणांनी युक्त होऊन हे विश्व उत्पन्न करता, त्याचे पालन करता आणि त्याचा संहार करता। तथापि खरे पाहता तुम्ही सदा निर्मळ अशा तुरीय स्थितीतच असता। तुम्ही करता नाही, तथापि तुम्ही कर्मे करीत असल्यासारखे वाटते। तुम्ही गमन करीत नाही, तरीसुद्धा तुम्ही गमन करीत असल्यासारखे वाटते। तुम्ही ऐकत नाही, परंतु तुम्ही शब्द ऐकल्यासारखे दिसून येते। तुम्ही पाहत नाही, तथापि तुम्ही पाहत असल्यासारखे प्रतीत होते। तुम्ही प्राणरहित मनरहित आणि शुद्ध स्वरूप आहात असे भगवती श्रुतीसुद्धा सांगते। सर्व प्राण्यामध्ये तुम्ही समान भावाने स्थित आहात। तथापि ज्यांचे अंतःकरण अज्ञान रूपे अंधकाराने झाकलेले असते अशा लोकांना तुम्ही दिसत नाही. ज्यांची बुद्धी शुद्ध आहे अशा पुरुषांनाच तुमचा साक्षात्कार होतो. हे भगवान रहुत्तमा, तुमच्या उदरात अनेक ब्रह्मांडे परमाणूप्रमाणे दिसतात, तथापि माझ्या उदरातून तुम्ही जन्म घेतलात असे जे तुम्ही लोकांमध्ये प्रकट करीत आहात ही तुमची लीला आहे. त्यावरून तुमची भक्तवत्सलता आज मला दिसून आली. हे प्रभू, तुमच्या मायेने मोहित होऊन संसार सागरात मग्न झालेली मी पती पुत्र धन इत्यादीमध्ये गुंतून जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये भटकत होते, परंतु आज माझ्या परमभाग्याने मी तुमच्या पदकमली शरण आले आहे. हे देवा, ही तुमची मनोहर मूर्ती सदा माझ्या हृदयात विराजमान राहू आणि विश्वाला मोहात टाकणाऱ्या तुमच्या मायेने मला मोहात टाकू नये. हे विश्वात्मन, तुम्ही हे आपले अलौकिक रूप आता आवरून घ्या आणि परम आनंददायक व अतिशय कोमल असे बालरूप मला दाखवा. मग तुम्हाला सुखदायक आलिंगन देणे, तुमच्याशी संभाषण करणे इत्यादीद्वारा मी अज्ञानरूपी घोर अंधकारातून तरून जाईन. श्री भगवान म्हणाले, हे माते, तुला जी जी इच्छा असेल ते सर्व होऊ, दुसरे काही नको. भूमीचा भार उतरवण्यासाठी पूर्वी ब्रह्मदेवाने माझी प्रार्थना केली होती, म्हणून रावण इत्यादी निशाचरांना ठार करण्यासाठीच मी मनुष्यरूपाने अवतार घेतला आहे. हे पुण्यशील माते, मला पुत्ररूपाने प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने दशरथासह तूसुद्धा तपस्येने माझी आराधना केली होती. तू माझे हे दिव्यरूप पाहिलेस ते तुझ्या पूर्वीच्या तपस्येचे फळ आहे. माझे दर्शन हे मानवांना मोक्ष देणारे असते. पुण्यरहित लोकांना या रूपाचे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. आपणा दोघांचा हा संवाद जो कोणी पठन करील अथवा ऐकेल त्याला माझ्या कृपेने मरण समयी माझी स्मृती राहील आणि नंतर माझी एक स्वरूपता मुक्ती प्राप्त होईल. अशा प्रकारे मातेला सांगून भगवान राम बालरूप घेऊन रडू लागले. त्यांचे बालरूपसुद्धा इंद्रनील मण्यासारखे कांतिमय विशाल नेत्र असणारे आणि अतिशय सुंदर होते. प्रभातकालीन बाल सूर्याप्रमाणे त्यांची कात्य होती. अशा प्रकारे आपल्या अवताराने त्यांनी सर्व लोकपालांना आनंदित केले होते. त्यानंतर पुत्रजन्माचा शुभ समाचार जेव्हा महाराज दशरथाने ऐकला तेव्हा ते जणू आनंदसागरात मग्न झाले आणि गुरु वसिष्ठांसह राजभवनात आले. तेथे आल्यावर कमलनयन रामाला पाहून त्यांचे डोळे आनंद अश्रूंनी भरून गेले. नंतर गुरुकडून जातकर्म इत्यादी आवश्यक संस्कार त्यांनी करून घेतले. त्यानंतर इकडे कमलनयना कैकेयीने भरताला जन्म दिला आणि पूर्णचंद्राप्रमाणे मुख असणारे दोन जुळे पुत्र सुमित्रेला झाले. त्यावेळी महाराज दशरथाने मोठ्या आनंदाने हजारो गावे पुष्कळ सोने नाना रत्ने अनेक प्रकारची वस्त्रे आणि शुभ लक्षणाने युक्त अशा अनेक गायी ब्राह्मणांना दान दिल्या. ज्ञानाने अज्ञान नष्ट झाल्यावर मुनिजन ज्यांच्या ठिकाणी रमतात अथवा जे भक्तजनांच्या चित्ताला रमवितात ते राम असा विचार करून गुरुने त्यांचे राम असे नाव ठेवले. याचप्रमाणे संसाराचे भरणपोषण करणारा असल्याने दुसऱ्या पुत्राचे नाव भरत, सर्व चांगल्या लक्षणाने युक्त असल्यामुळे तिसऱ्या पुत्राचे नाव लक्ष्मण आणि शत्रूचा नाश करणारा असल्याने चौथ्या पुत्राचे नाव शत्रुघ्न अशी नावे गुरुने ठेवली. कौसल्या आणि कैकेयी यांनी दिलेल्या पायसाच्या भागानुसार लक्ष्मण हा रामचंद्राचा आणि शत्रुघ्न हा भरताचा सहचर होऊन ते जोडीने राहू लागले. लक्ष्मणाबरोबर विहार करणारे रामचंद्र आपल्या बाललीला मधुर अशा गमती आणि बोबडे बोल याने आपल्या माता पित्यांना आनंदित करू लागले. श्री रामांच्या कपाळावर मोत्यांनी सजलेले देदीप्यमान सुवर्णमय अश्वत्थ वृक्षाचे पान होते. तसेच त्यांच्या गळ्यात रत्ने आणि मध्ये व्याघ्रन घालून गुंफलेला रत्नहार शोभत होता. अर्जुन वृक्षाच्या कच्च्या फळाप्रमाणे शोभणारे रत्नजडित सोन्याचे अलंकार त्यांच्या कानात शोभत होते. रुणझुण वाढणारे मणिमय नुपूर सुवर्ण मेखला आणि बाजूबंद यांनी ते सुशोभित होते. इंद्रनील मण्याप्रमाणे त्यांची प्रभावती आणि छोट्या छोट्या दाताने युक्त आणि स्मित करणारे असे त्यांचे मुख होते. अशा श्री रामांना राजभवनातील अंगणात पाडसांच्या मागे मागे सगळीकडे रांगताना पाहून महाराज दशरथ आणि कौसल्या त्यावेळी अतिशय आनंदित होत असत. ज्यावेळी महाराज दशरथ भोजन करण्यास बसत असत त्यावेळी ते अरे रामा ये असे म्हणत. अतिशय हर्षाने आणि प्रेमाने श्रीरामानं वारंवार बोलावीत असत. परंतु खेळात मग नसल्यामुळे जेव्हा राम येत नसत तेव्हा दशरथ त्याला घेऊन ये असे कौसल्याला सांगत. परंतु योगीजनांच्या चित्ताचा एकमात्र आश्रय करणाऱ्या त्या आपल्या पुत्राला हसत हसत धावणारी कौसल्या पकडू शकत नसे. मग पळून पळून आई दमली आहे असे पाहून श्रीराम चिखलाने माखलेल्या हाताने स्वतःच हसत हसत येत असत आणि मग एखादा घास खाऊन पुन्हा पळून जात असत. प्रत्येक महिन्यात राघवांना चांगल्या प्रकारे वस्त्रेभूषणे घालून कौसल्या अनेक प्रकारचे वाणे वाटत असे आणि वार्षिक वाढदिवसादिवशीसुद्धा अनरसे, लाडू, जिलबी वगैरे, कचोरी इत्यादी नाना प्रकारचे पदार्थ बनवून त्यांची वाणे देत असे. श्रीरामांच्या खोड्यामुळे कौसल्याने घरातील काम करणेसुद्धा सोडून दिले. एकदा रघुनाथ आईच्या जवळ गेले आणि म्हणाले, आई मला जेवण दे. कामात घडलेल्या कौसल्याला ते ऐकू आले नाही. तेव्हा श्रीरामाने काहीशा रागारागाने काठी मारून भांडी फोडून टाकले. तसेच शिंक्यावर ठेवलेले दही लोणी खाली पाडले. नंतर दूध, दही, लोणी हे सुद्धा त्याने क्रमाने लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांना दिले. स्वयंपाकाने ही गोष्ट कौसल्या मातेला सांगितली तेव्हा ती हसून त्यांना पकडण्यास धावली. नंतर आई येत आहे हे पाहून ते चौघे पळून गेले. त्यांच्या मागडे धावणारे कौसल्यासुद्धा पावलं पावले अडखळू लागली. शेवटी तिने रघुनाथांचा हात पकडला. राम बालभावानुसार मूळ मूळ रडू लागले तेव्हा आई रामांना काहीही बोलले नाही. घट्ट मिठीत घेऊन आईने त्यानं कुरवाळले. अशा प्रकारे आनंदघन आणि जगाला आनंद देणाऱ्या भगवान रामाने मायामय असे बालरूप धारण करून दशरथ आणि कौसल्या या दाम्पत्याला आनंदित केले. काही काळ व्यतीत झाल्यावर ते चारही भाऊ कौमारावस्थेत प्रविष्ट झाले. तेव्हा वसिष्ठाने त्यांचा उपनयन संस्कार केला. लीलेनेच नररूप धारणारे आणि सर्व लोकांचे स्वामी असे ते चौघे भाऊ सर्व विद्यामध्ये विशारद, सर्व शास्त्रांचे मर्म जाणणारे आणि धनुर्वेद इत्यादी सर्व विद्यामध्ये पारंगत झाले. त्या चौघा भावापैकी लक्ष्मण हा सेव्य म्हणजे सेवक भावाने आदरपूर्वक सदा रामचंद्रांच्या बरोबर राहत असे. त्याचप्रमाणे शत्रुघ्न नेहमी भरताच्या सेवेत उपस्थित असे. धनुष्यबाण आणि भाते घेऊन भगवान राम हे दररोज लक्ष्मणासह घोड्यावर स्वार होऊन मृगयेसाठी वनात जात आणि तेथे सर्व सिंह व्यर इत्यादी दुष्ट पशूंना मारून घरी परत आल्यावर सर्व गोष्टी पित्याला सांगत. प्रातःकाळी उठून स्नान करून श्रीराम माता पित्यांना प्रणाम करीत आणि नंतर नम्रतापूर्वक ते नगरवासी लोकांची सर्व कामे करीत. भावासह भोजन झाल्यावर ते नेहमी मुनिजनांकडून दररोज धर्मशास्त्राचे मर्म ऐकत असत आणि स्वतःही त्यांचे स्पष्टीकरण करीत असत. अशा प्रकारे रागद्वेष इत्यादी विकाराने रहित तसेच षडविकाराने रहित असे परमात्मा मनुष्य अवतार धारण करून मनुष्य लोकातील आचरणांचे अनुसरण करीत सर्व कार्य करीत असत. परंतु विचार करून पाहिल्यास तर ते परमात्मा काहीच करीत नसत. इति श्रीमद अध्यात्मरामायणे उमामहेश्वर संवादे बालकांडे तृतीय सर्ग समाप्त.